आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये 1625 उमेदवार रिंगणात. विविध राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, युगादी आणि चेटीचंडच्या शुभेच्छा. भारताच्या जीडीपी मधली वाढ चीनपेक्षा जास्त असल्याचं युरोपियन संसदीय संशोधन संस्थेतले धोरणतज्ञ एंजेलोस डेलिबोरियास यांचं प्रतिपादन. आणि आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून चीनमधल्या निंगबो इथं सुरुवात. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 8 लोकसभा मतदारसंघातल्या 95 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे आता 204 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावतीमध्ये 37, परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्ध्यात 24, नांदेडमध्ये 23, बुलडाण्यात 21, यवतमाळ वाशिममध्ये 17 आणि अकोल्यात 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान देशाच्या विविध राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये प्रचारसभा घेतली. महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसंच गडचिरोली चिमूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. दिशाहीन विरोधकांकडे देशाच्या विकासासाठी कोणतीही दृष्टी नाही. विरोधक कायम विकास कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असं सांगून ते म्हणाले की राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागांमध्ये सुद्धा नक्षलवाद कमी झाला असून विकासाला चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीतले विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान आज मध्य प्रदेशातल्या बालाघाट इथं एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होतील. आज चेन्नईमध्ये त्यांचा रोड शो आणि 2 जाहीर सभा होणार आहेत. उद्या ते वेल्लोरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करतील आणि त्यानंतर कोईमतूरजवळ मेट्टुपलायम इथं एक जाहीर सभा घेतील. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागांसाठी 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. भारताचा ईशान्येकडचा प्रदेश हा नवीन भारताची सर्वात मोठी यशोगाथा म्हणून उदयाला आला आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गेल्या 5 वर्षांमध्ये या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या सरकारनं केलेली गुंतवणूक ही काँग्रेस सरकारनं दिलेल्या निधीपेक्षा जवळपास चौपट आहे, असं ते म्हणाले. गेल्या दशकात झालेल्या पायाभूत विकासामुळे ईशान्य भाग देशाच्या इतर भागांशी जोडला गेला आहे. देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये सुरू करण्यात आलं असून सरकार 8 राज्यांमध्ये 200 अधिक खेलो इंडिया केंद्र स्थापन करत आहे, असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी सांगितलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल मध्य प्रदेशातल्या आदिवासी बहुल सियोनी आणि शहडोल इथं 2 जाहीर सभांना संबोधित करून मध्य प्रदेशातल्या त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करून शेतकऱ्यांची कर्जमाफी, किमान आधारभूत किंमत लागू करणं, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक 1 लाख रुपये देणं आणि तरुणांसाठी प्रशिक्षणार्थी योजना सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. काँग्रेस सरकार अग्निवीर योजना बंद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं, तसंच कंत्राटी नोकरीची पद्धत हटवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये आजची चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, युगादी, संसार पाडवो, चेटीचंड, नवरेह आणि साजिबू चौराओबा अशा नावांनी साजरी केली जात आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागांमध्ये साजरे होणारे हे सण शांतता, सौहार्द आणि सहिष्णुतेचा संदेश देतात, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनीही गुढीपाडवा तसंच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी एक उत्तम मुहूर्त मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन संवत्सर सुरू होतं. घरोघरी गुढ्या उभारून तोरणं लावून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. अनेक जण गुढीपाडव्याला नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करतात. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील म्हणजे जीडीपी मधली वाढ चीनपेक्षा जास्त असल्याचं युरोपियन संसदीय संशोधन संस्थेतले धोरणतज्ञ एंजेलोस डेलिबोरियास यांनी म्हटलं आहे. आगामी काळातही भारताचा जीडीपी चीनच्या पुढे राहील. गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या सातत्यपूर्ण विकासाकडे लक्ष वेधताना भारताची जीडीपी वाढ चीनपेक्षा जास्त असणं हे जागतिक क्षेत्रामध्ये भारत एक मजबूत आर्थिक शक्तीस्थान म्हणून उदयाला आल्याचं दर्शवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2023 भारताची जीडीपी वाढ 7.5% अधिक होती तर चीनची जीडीपी वाढ 5.2% होती. 2026 भारताचा जीडीपी 7% पोहोचण्याची अपेक्षा असून चीनचा जीडीपी 4.5% जाण्याची अपेक्षा आहे. चीनचा 2024 विकास दर 4.6% असेल आणि 2028 तो 3.5% घसरेल. सक्तवसुली संचालनालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार आणि आपचे आमदार दुर्गेश पाठक यांची उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. वर्ष 2021-22 मधल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपच्या प्रचारासंदर्भात पाठक यांची चौकशी करण्यात आली. दक्षिणेकडच्या एका गटानं दिलेल्या 100 कोटी रुपयांपैकी सुमारे 45 कोटी रुपयांची लाच आपनं गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरली होती असा सक्तवसुली संचालनालयाचा आरोप आहे. या वर्षातलं पहिलं खग्रास सूर्यग्रहण मेक्सिकोतल्या माझाटेन शहरात सर्वात आधी दिसलं. मेक्सिकोच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:07 सूर्यग्रहण झालं, त्यामुळे मेक्सिकोचा पॅसिफिक किनारा काही काळ पूर्णपणे अंधारात बुडाला. भारत वगळता हे सूर्यग्रहण मेक्सिको, उत्तर अमेरिका, कॅनडा, जमैका, आयर्लंड, क्युबा, डॉमिनिका, अटलांटिक आणि आर्क्टिकमध्ये सुद्धा पाहता आलं. भारतीय वेळेनुसार काल रात्री 9:12 ग्रहण सुरू झालं आणि रात्री 2:22 ते संपलं. ग्रहणाचा एकूण कालावधी 5:10 होता. या दरम्यान 4:11 अवकाशात पूर्ण अंधार होता. पाकिस्तानात सिनेटचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यासाठी तसंच नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीसाठी अध्यक्ष असिफ अली जरदारी यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची बैठक बोलावली आहे. इस्रायलनं दक्षिण लॅबिनॉनमध्ये काल केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा एक कमांडर अली अहमद हुसेन ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलानं केला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यात गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यापासून हुसेननं लेबेनॉनमधून इस्रायली प्रदेशांवर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता असं इस्रायलच्या लष्करी निवेदनात म्हटलं आहे. काश्मीर खोऱ्यात दक्षिण काश्मीरमधल्या शोपियां जिल्ह्यात हिरपोरा भागात काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक टॅक्सीचालक जखमी झाला. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी या दहशतवादी कृत्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली असल्याचं पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. बॅडमिंटन. यंदाची आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आजपासून चीनमधल्या निंगबो इथं सुरू होणार असून यामध्ये एचएस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू आणि अन्य निष्णात बॅडमिंटनपटू भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतील. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयची चीनच्या लू ग्वांझूची लढत होईल तर किदांबी श्रीकांतची पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंगशी लढत होईल. दरम्यान पहिल्या फेरीत लक्ष्य सेनचा सामना अव्वल मानांकित शी यू क्यूशी होईल. भारताचा प्रियांशू राजावत पहिल्या फेरीत मलेशियाच्या ली झीसोबत सामना खेळेल. महिला एकेरीत पहिल्या फेरीत पी व्ही सिंधूचा सामना मलेशियाच्या गोह जिन वेईशी होईल. 14 एप्रिलला या स्पर्धेचा समारोप होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये 1625 उमेदवार रिंगणात. विविध राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, युगादी, संसार पाडवो आणि चेटीचंडच्या शुभेच्छा. भारताच्या जीडीपी मधली वाढ चीनपेक्षा जास्त असल्याचं युरोपियन संसदीय संशोधन संस्थेतले धोरणतज्ञ एंजेलोस डेलिव्होरियास यांचं प्रतिपादन आणि आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून चीनमधल्या निंगबो इथं सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.